आशाजी तिला एक अहंकार काजे आवे लोढ़ाने भीता जे छमस लगन जब गुरे तो कज पहेरिया तारे हुआ दीना रहमान हरि अनंत अनंत हरि अनंते जो स्वामी अनंते जो अंत तो ही जाने आशा जी अहंकार कारण रावण मार्यो दस मस्तकनो राया जी लंका जे सो कोट गमाया लंका जे सो कोट गमाया हो सोही हलाक हरि अनंत अनंत हरि अनंते जो स्वामी अनंते जो अंत तो ही जाने जी आशा जी मनखा अवतार लईने आव्या ते बहु जीवा वगोया जी माया कारण जीवा लोभाणो ते फरी फरी आव्यो अवतार हरि अनंत अनंत हरि अनंते जो स्वामी अनंते जो अंत तो ही जाने जी आशा जी एक जीव कारण बहु अवतार्यो ते भट्ठ पढ़ो अवतार जी माणक सरखी काया गुमावी माणक सरखी काया गुमावी पड़ियो ते नीच अवतार ಹರಿ ಅನಂತ ಅನಂತ ಹರಿ ಅನಂತೆ ಜೋ ಸ್ವಾಮಿಷ ಅನಂತೆ ಜೋ ಅಂತ ತೋಹಿ ಜಾಣೆ ಆಶಾ ಜೀವಣ ಥೋಡಾ ಪಾಪ ನ ಕರಿಯೆ ಕರೋ ದಾನ ಕಮಾಯಿಯೇ ಜೀ ಲೋಕ ಕುಟುಂಬ ಕೋಯೆ ಸಾಥನ ಆವೆ ಲೋಕ ಕುಟುಂಬ ಕೋಯೆ ಸಾಥನ ಆವೆ ಜಿದೇಶೋತೆ ಲೇಶೋ ಹರಿ ಅನಂತ ಅನಂತ ಹರಿ ಅನಂತೆ ಜೋ ಸ್ವಾಮಿಷ ಅನಂತೆ ಜೋ ಅಂತ ತೋಹಿ ಜಾಣೆ.